नमस्कार, मी राजेश शिरभाते। ऐकूयात काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली। या टप्प्यात येत्या 26 एप्रिलला महाराष्ट्रात यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 जागांवर मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे। 8 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज होत आहे। अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता। पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेकमध्ये 51, नागपूरमध्ये 62, भंडारा गोंदिया 49, गडचिरोली चिमूर 19 आणि चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोठडी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने येत्या 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे। उत्पादन शुल्क धोरणविषयक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली। फाल्गुन वैद्य तृतीया ही छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार साजरी होणारी शिवजयंती आज विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर विविध सामाजिक संस्थांनी तसंच गड किल्ले संवर्धक मंडळांनी शिवजयंती साजरी केली। यावेळी अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते। मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर शिवाजी पार्क इथं राज ठाकरे यांनी अभिवादन केलं। रत्नागिरी शहरात शिवज्योत दौड काढण्यात आली। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 9व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत रशीद निंबाळकर लिखित आणि दिग्दर्शित रास या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे। आधुनिक भारतातील भटक्या समाजाचं जीवन या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या भूमकान गावाजवळच्या जंगलात काल संध्याकाळपासून आज पहाटेपर्यंत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली। यावेळी अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी फरार झाले। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याच्या उद्देशानं या भागातले नक्षलवादी गट जंगलात एकत्र आले होते। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 655 अंकांची वाढ झाली आणि तो 73,651 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 203 अंकांची वाढ नोंदवत 22,327 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।